रेड एफएम कहता है, घर से बजाते रहो।
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर फिर से एक बार मैं कि यहाँ पर लौट कर आ चुकी है। घर से बजाते रहो कहता है रेड एफएम। घर से ही हमारे साथ जुड़ चुके हैं फारूक बेग सर। त्यांनी इतकं सुंदर काम केलं ना, खरं तर प्रत्येक एका गोष्टीसाठी ग्रेटफुल असणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे। आपण आज आपल्या घरामध्ये व्यवस्थित आहोत, आपण हेल्दी आहोत आणि आपल्याला दोन टाईमचं खायला नीट मिळतं आहे, याबद्दलसुद्धा ग्रेटफुल असणं महत्त्वाचं आहे। आणि असंच जे आपल्यासाठी काम करत आहेत, डॉक्टर्स आहेत, पोलीस आहेत, अधिकारी आहेत, नर्सेस आहेत, मेडिकलवाले आहेत, सगळे आपल्यासाठी काम करतायत, त्यांना एक आभार व्यक्त करण्याचं काम पत्रा थ्रू केलंय फारूक बेग यांनी। आज आपण त्यांच्याशी बोलतोय।
मग आतापर्यंत कुणाकुणापर्यंत तुम्ही पोहोचलात आणि नेमकं कोण कोण व्यक्ती आहेत ज्यांना तुम्ही हे पत्र पाठवताय?
पत्र व्यवहार करताना साधारणतः एक विचार केला की यात अग्रभागी कोण आहे। प्रशासन अग्रभागी आहे, त्याच्यानंतर आरोग्य सेवक अग्रभागी आहे, मेडिकल व्यावसायिक अग्रभागी आहे आणि लॅब टेक्निशियन अग्रभागी आहे। अगदी सुरुवातीच्या काळात कर्जत नगर पंचायतचे सीईओ यांना मी आधी पत्र लिहिलं आणि त्यांना पत्र लिहिल्याबरोबर त्यांचा मला रिस्पॉन्स आला। त्यांचा रिस्पॉन्स जसा झाला तसा मला एक आणखी हुरूप आला आणि मग मी नगर पंचायतचे सगळे नगरसेवक, नगराध्यक्ष, तहसीलदार, DYSP, पोलीस स्टेशन मधले बरेचसे कर्मचारी यांना पत्र लिहिलं। त्यानंतर खूप खोलपर्यंत म्हणजे अगदी ग्रामीण भागापर्यंत काम करणारे परंतु दुर्लक्षित असणारे आशा स्वयंसेवी, अंगणवाडी स्वयंसेवी, नर्सेस, आरोग्य सेवक, कारण ही ग्रामीण भागात घरोघरी जाऊन काम करतात, हे तशी दुर्लक्षित राहतात। मग ह्या लोकांना मी पत्र लिहिलं आणि त्यांच्याकडून मला चांगला रिस्पॉन्स द्यावा लागला। तर मग मी पुन्हा पुढे येते, मग केमिस्ट असतील, खासगी डॉक्टर्स असतील, त्या सगळ्यांना पत्र लिहून मी आतापर्यंत 500 पत्र लिहिण्याचा उपक्रम केलेला आहे।
खूप सुंदर सर, खूप सुंदर। आणि या पुढेही म्हणजे आता जी काही बाउंड्री सध्या सेट झालेली आहे, कारण की बाहेरचं पोस्टिंग वगैरे सुरू नाहीये, तो जेव्हा सुरू होईल मे बी 3 तारखेनंतर, तर त्यानंतरही तुमचा असा हा उपक्रम पुढे चालू ठेवण्याचा काही उद्देश आहे का?
बातें कंटिन्यू करेंगे थोड़ी देर के बाद। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक यहां पर आपके साथ है। स्टे ट्यून्ड, स्टे इन, बजाते रहो।